चीनीमंडी.com पॉडकास्ट।
थकबाकी न दिल्यानं 6 साखर कारखान्यांना नोटीस। जिल्ह्यातील 6 साखर कारखान्यांना सध्याच्या गाळप हंगामाचे 100% पैसे न भागवल्यामुळे नोटीस देण्यात आली आहे। या कारखान्यांनी या वर्षातली देणी अजूनही भागवलेली नाहीत। साखर कारखान्यांचा अर्धा गाळप हंगाम पूर्ण झाला आहे। जिल्ह्यातील बुनकी, बहादरपूर आणि सहकारी क्षेत्रातील नजीबाबाद येथील कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देत आहेत, पण जिल्ह्याच्या बाकी 6 साखर कारखान्यांनी वेळेवर पैसे दिलेले नाहीत। या कारखान्यांना प्रशासनानं नोटीस देऊन लवकरात लवकर देणी भागवावीत असं सांगितलं आहे। जर देणी भागवली नाहीत तर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। यामधील काही कारखान्यांना बँकांकडून CCL मंजूर झालं आहे। चांदपूर कारखान्यानं गेल्या गाळप हंगामातील देणी 100% भागवली आहेत। आता हा कारखाना चालू गाळप हंगामातील देणी भागवेल। बिजनौर साखर कारखान्यानं गेल्या हंगामाची देणी अजूनपर्यंत भागवलेली नाहीत। कारखान्यावर आता देखील गेल्या गाळप हंगामातील 9.8 करोड रुपये देय आहे। कारखान्यांची थकबाकी: धामपूर 34.47, सिहारा 69.15, बिलाई 175.98, बरकातपूर 95, चांदपूर 68.99, बिजनौर 45.29, एकूण देणी 488.88। जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांच्या मतानुसार थकबाकी भागवण्यासाठी कारखान्यांना नोटीस दिली गेली आहे, तसंच साखर कारखान्यांवर दबाव निर्माण केला आहे।